आकाशवाणी नागपूर बीना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उप आरक्षण देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनं कोरलं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदकावर नाव, लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंती दिनानिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 2 दिवस सर्वत्र वादळी पर्जन्यमानाची शक्यता। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उपआरक्षण द्यायला हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायाधीशांच्या पीठानं आज हा निर्णय दिला। अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागासवर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालात म्हटलं आहे। त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्य सरकारांना देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं। केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 आज लोकसभेत सादर केलं। या विधेयकान्वये 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल। दरम्यान वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर स्वरूपाची दुर्घटना म्हणून सरकारनं घोषित करावी अशी मागणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सरकारनं ही घोषणा केल्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याचंही थरूर यांनी नमूद केलं। देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं। तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले आहेत। ते आज लोकसभेत चालू आर्थिक वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते। रेल्वेच्या परिचालनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 12 लाखांवर रेल्वे कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले। हिंदकेसरी ठरलेल्या मल्लांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या 11 वर्षांपासून मिळालं नाही या मुद्द्याकडे राज्यसभेत शून्य काळात खासदार रजनी पाटील यांनी लक्ष वेधलं। कोणताही खेळाडू असो त्याचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं यासाठी विशेष नियामक मंडळ स्थापन करावं अशी मागणी रजनी पाटील यांनी केली। देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट 25 वर्षांवरून 21 वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी केली आहे। शून्य काळात बोलताना चड्ढा यांनी तरुणांना सक्रिय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा बदल करावा असं म्हटलं आहे। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज दिली। बाळासाहेब भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या माध्यमातून शिवसेना महिला आघाडी राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करणार आहे। या यात्रेची सांगता रक्षाबंधनापूर्वी होईल असंही कायंदे म्हणाल्या। सध्या या योजनेतून दररोज लाखो अर्ज सादर केले जात आहेत, मात्र जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी सन्मान यात्रेतील मेळाव्यातून या योजनेची माहिती दिली जाणार आहे। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला आहे। वैयक्तिक कुटुंबाला लाभ होईल अशा योजना जास्तीत जास्त प्रमाणात देणं आवश्यक आहे। आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत, त्यांच्या सेवेसाठीच आपली नियुक्ती झाली आहे याची जाणीव ठेवून आदिवासी लोकांसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावं असं आवाहन अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथू हुसेन यांनी चंद्रपूर इथं केलं। नियोजन भवन इथं आज अनुसूचित जमातीच्या योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। शासन निर्णयानुसार आजपासून महसूल पंधरवडा साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी 1 ते 15 ऑगस्टपर्यंत विविध सरकारी विभागांना दैनंदिन कार्यक्रम आखून देण्यात आले आहेत। त्याअंतर्गत आयोजित शिबिरांमध्ये सरकारी योजनांची प्रचार प्रसिद्धी करणं अंतर्भूत आहे। आता ऐकूया ऑलिम्पिक विषयक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून। महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे। त्यानं 451.4 गुणांची कमाई केली। पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं कांस्य पदक आहे आणि ही तिन्ही पदकं नेमबाजी स्पर्धेत मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं असून या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू असल्यानं प्रत्येक भारतीयाला स्वप्नीलचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसळे महाराष्ट्राचा अभिमान आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलंय. पुरुष 50 मीटर रायफल थ्री पोझिशन गटात नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्नीलच्या जिद्द चिकाटी आणि परिश्रमाला सलाम अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्याचं कौतुक केलंय. मुष्टीयोद्धा निशांत देव यानं देखील उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. मात्र महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अंजुम मुदगिल आणि सिफत कौर यांना अपयश आलं. त्याचप्रमाणे मुष्टीयोद्धा निखत झरीन 50 किलो वजनी गटात चीनच्या वू यू कडून पराभूत झाली, तर भारतीय पुरुष हॉकी संघ आज गतविजेत्या बेल्जियमकडून 2-1 असा पराभूत झाला. बॅडमिंटनमध्ये आज एच.एस. प्रणॉय आणि पी.व्ही. सिंधू यांचे सामने होणार आहे. ऑलिम्पिकच्या सुवर्णपदक तालिकेत आतापर्यंत चीन सर्वोच्च स्थानी आहे, त्यानंतर जपान आणि फ्रान्स दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थोर स्वातंत्र्य सेनानी लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आणि मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तर वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. चेंबूरमधल्या सुमन नगर इथं लोकशाहीरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मोठा सहभाग राहिला होता असं सांगून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आरटीची निर्मिती करण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विभागीय आयुक्त कार्यालयांसह सर्व सरकारी आस्थापना आणि अनेक संस्थांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली, तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त देखील त्यांना अभिवादन करण्यात आलं. टिळक पत्रकार भवनात देखील त्यांना अभिवादन करण्यात आलं. दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांचं साहित्य, शाहिरी, कामगार चळवळीतील कार्य, वाटेगाव ते मुंबई रशिया असा झालेला प्रवास अचंबित करणारा आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास साठवले यांनी दिला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतीय वनसेवा अधिकारी शोमिता विश्वास यांनी काल नागपूर इथं महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक बनल्या आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास यांचं स्वागत केलं. राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि आता प्रधान मुख्य वनसंरक्षक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. विश्वास या सध्या पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VNIT ला नवी दिल्लीमधील प्रगती मैदान इथं नुकत्याच आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सरकारच्या उपलब्धी आणि योजना एक्स्पो 2024 मध्ये तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रथम पारितोषिक आणि उच्च शिक्षण श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आलं आहे. VNIT तर्फे कचऱ्याच्या मूल्यवर्धनाशी संबंधित तंत्रज्ञान, बायोमास रुपांतरण, शाश्वत ऊर्जा, अभियांत्रिकीची VNIT द्वारे तयार करण्यात आली विविध उत्पादनं, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक या एक्स्पो दरम्यान दाखवण्यात आलं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उपआरक्षण देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनं कोरलं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदकावर नाव. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.